कथा एका शिक्षण तपस्वीची. कैलासवासी आप्पा पेंडसे यांनी लिहिलेल्या राष्ट्रदृष्टे विवेकानंद या पुस्तकात आप्पांनी स्वामी विवेकानंदांच्या विश्वविजयाचं फार उत्कट आणि सुंदर वर्णन केलं आहे. आप्पा लिहितात, सर्व धर्म परिषदेला प्रारंभ झाला होता. समोर बसलेला विशाल समाज, त्याची मार्मिक दृष्टी, श्रोत्यांचे स्वोत्कंठ चेहरे, प्रतिनिधींची भव्य मिरवणूक, या सर्व गोष्टी पाहून त्या ऐश्वर्य सागरामध्ये स्वामीजींचं मन क्षणभर हरपून गेलं. त्यांना वाटलं, मी हिंदुस्थानातील एक खेडवळ संन्यासी, कौपीनधारी परिव्राजक, मला या सर्व ऐश्वर्यामध्ये स्थान कुठे आहे? स्वामीजींचं स्थान त्यांना स्वतःला आणि जगाला देखील अगदी थोड्या वेळात कळलं. ते बोलायला उभे राहिले, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. एवढ्या उच्चाराबरोबर सर्व श्रोत्यांच्या अंगातून विजेची एखादी सौम्य लहर संपून गेल्यासारखं झालं. कित्येक जण उभे राहिले, कित्येक आनंदानं ओरडू लागले, कित्येक उत्साहानं वेडावून गेले. टाळ्यांचा नुसता कडकडाट सुरू झाला. शिवमहिमनातील एक श्लोक सांगत स्वामीजी म्हणाले, ज्याप्रमाणे आकाशातून निरनिराळ्या ठिकाणी पडणारं पाणी अखेर सागराला जाऊन मिळतं, त्याप्रमाणे हे देवा, तुझ्या पूजनाचे विविध सरळ किंवा वक्र मार्ग अखेर तुलाच येऊन मिळतात. आज सकाळी परिषदेच्या सुरुवातीला जी घंटा वाजली, तिच्या निनादातून हेच सूचित झालं आहे की तलवारीच्या तडाख्यांनी किंवा लेखणीच्या फटकाऱ्यांनी पंथनिष्ठेचा प्रचार करण्याची पिसाट वृत्ती आता मेली. त्याचप्रमाणे एकाच ध्येयाकडे जाणाऱ्या व्यक्तींमधील असद्भावनाही नाहीशी झाली. स्वामीजींचं हे भाषण एवढं प्रभावी झालं की सर्व श्रोत्यांनी त्यांना उभं राहून मानवंदना दिली. एका रात्रीत अ सायक्लॉनिक हिंदू, वादळी व्यक्तिमत्वाचा हिंदू म्हणून ते जगप्रसिद्ध झाले. कीर्तीच्या ऐन शिखरावर असताना स्वामीजींचं अंतःकरण हिंदुस्थानासाठी तळमळत होतं. त्यांना व्यक्तिशः मिळवायचं असं काहीच नव्हतं. स्वामीजींचं पहिलं भाषण झालं त्या रात्री शिकागो शहरातल्या एका अत्यंत श्रीमंत गृहस्थाने त्यांनी त्याला आपल्याला घरी नेण्यासाठी म्हणून निमंत्रण दिलं. तेथे राजेशाही थाटामध्ये त्यांची बडदास्त ठेवली. झोपेसाठी सर्व सुखसोयींनी युक्त अशी एक राजमहालासारखी खोली त्यांना दिली. ऐश्वर्याने वेढल्याला त्या परिस्थितीमध्ये स्वामीजींना सुख झालं नाही, उलट ते अधिकच कष्टी झाले. लोकांनी केलेलं स्वागत, झालेली कीर्ती, होणारं गुणगान या कशाचाही त्यांच्या मनावर परिणाम झाला नाही. सर्व सुख कल्पनांच्या पलीकडे असलेला संन्यस्त भाव त्यांच्या चित्तात कायम होता. त्यांच्या मनात दरिद्री हिंदुस्थानातील समाजाचं चित्र उभं राहिलं होतं. त्या दिवशी त्यांनी आपलं अंग अंथरुणावर टाकलं, त्यावेळी भयंकर दारिद्र्याने पिळून गेलेला हिंदुस्थान आणि श्रीमंतीत लोळणारी अमेरिका अशी दोन चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर एकदम उभी राहिली. हिंदुस्थानच्या दुर्दैवाबद्दलच्या विचाराने त्यांना झोप येईना. अंगाखालची मऊ गादी त्यांना काट्यासारखी खुपू लागली. उशी अश्रूंनी भिजून गेली. ते उठले आणि खिडकीपाशी जाऊन बाहेरच्या अंधारात दूरवर पाहत राहिले. बराच वेळ अशा स्थितीत गेल्यानंतर दुःखातिशयाने ते तिथेच पडले आणि स्फुंदत स्फुंदत म्हणू लागले, हे आई, माझी मातृभूमी जोपर्यंत भीषण दारिद्र्याच्या दुःखात आहे तोपर्यंत मला मिळणारं यश आणि कीर्ती यांची काय किंमत? मुठभर तांदुळाकरता आमच्या देशातील लाखो लोकांना मरावं लागतं आहे आणि या ठिकाणी एका सामान्य व्यक्तीच्या क्षुद्र सुखासाठी लाखो रुपये खर्च होत आहेत. हिंदुस्थानातल्या समाजाचा उद्धार कोण करील? भुकेलेल्या माणसाला अन्न पाणी कोण देईल? आई, जोवर या देशातला एक कुत्रा सुद्धा भुकेलेला आहे तोपर्यंत मला मोक्ष नको. माझ्या बांधवांना मी कशी मदत करू शकेन याचा मार्ग मला दाखव आई. या काळात स्वामीजींनी आपल्या गुरुबंधूंना अत्यंत तळमळीनं पत्र लिहिली आहेत. आपल्या गुरुबंधूंना ते विचारतात, अज्ञानात आणि दारिद्र्यात बुडलेल्या हिंदुस्थानच्या जनतेबद्दल कोणाच्या मनात खरं प्रेम आहे? त्यांना शिक्षण नाही, त्यांना ते कोण देईल? प्रत्येक घराघरातून जाऊन कोण शिकवेल? त्यांच्या जीवनात प्रकाश कोण उत्पन्न करील? माझ्या बंधूंनो, तुम्ही त्यांच्यासाठी काम करा, अविरत प्रार्थना करा, मग परमात्मा तुम्हाला तुमचा मार्ग दाखवील. ज्याचं हृदय दुःखार्थाच्या दुःखाने विरघळतं त्यालाच मी महात्मा समजतो आणि बाकी सर्व दुरात्मे आहेत. जोपर्यंत कोट्यवधी लोक भूक आणि अज्ञान याच्यात तडफडत आहेत तोपर्यंत त्यांच्या जीवावर शिक्षण घेऊन त्यांच्यासाठी यत्किंचितही करायला नसलेल्या लोकांबद्दल मी असं म्हणतो की ते विश्वासघातकी आहेत. जे तरुण लोक अंतःकरणापासून आपल्या कर्तव्याशी एकरूप होतील त्यांच्या सहकार्य करा. व्यक्ती व्यक्तीच्या सामर्थ्याचं केंद्रीकरण झाल्याखेरीज कोणतंही मोठं कार्य होणं शक्य नसतं. अहंकार आणि मत्सर यांचा तुम्ही त्याग करा. दुसऱ्यांच्या बरोबर एकरूप होऊन काम करायला शिका. भगवान रामकृष्णांच्या सर्व शिष्यांसाठी, आपल्या गुरुबंधूंसाठी स्वामीजींनी एक अप्रतिम कविता लिहिली. तिच्या एका कडव्यात स्वामीजींचा सारा संदेश उत्कटपणे प्रकट झाला आहे. या कवितेचं नाव ओम तत्सच्ची ललकारी गर्जवी आणि हे कडवं असं, नारिकेल कवचा ऐसे हे शरीर तुझ दिधलेसे साधनी, जई कर्म साधना झाली बुडू दे ते कर्मा खाली नागणी, जाईच्या फुलांनी पुजिले लत्तेने वा ताडियले शरीरते, ना माने हुरळून जाई अवमाने क्रुद्ध न होई संयमीन, मग हर्ष कशासा करीसी मानापमान करणारा तुझ हुनी न अन्य कुणी दुसरा तू चितो, मग हर्ष कशासा करीसी क्रोधवा कुणावरी धरीसी सांग हे, या परी विचारा करी शांतता धरी दिगंती सारी दिगंती सारी, ओम तत्सच्ची ललकारी गर्जवी, ओम तत्सच्ची ललकारी गर्जवी.